धडा सात,
धडा सात, 1.1 संवाद ऐकू आणि वाचूया. नमस्कार मिस्टर देशमुख, कशी आहे तब्येत आता?
चांगली आहे, ऑपरेशन चांगलं झालं.
छान. तुमची औषधं सांगते. या दोन प्रकारच्या गोळ्या आहेत, सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्री 1, अशा रोज 8 दिवस घ्यायच्या. लक्षात राहील ना?
ठीक आहे सिस्टर.
आणि रोज थोडं चालायचं, मी मदत करेन तुम्हाला.
फिजिओथेरपीचं काय सिस्टर?
ते फिजिओथेरपिस्ट येऊन तुम्हाला सांगतील.
बरं.
काळजी घ्या, काही लागलं तर मला हाक मारा.
धन्यवाद सिस्टर.